नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. सरकार बरे प्रशासन दिवपाक काम करता, मात गोंयचो हॅपिनेस इंडेक्स वाडोवपा खातीर गोंयकारांनी लेगीत सरकाराक मजत करची आनी सुचोवण्यो करच्यो अशें आवाहन मुखेलमंत्र्यांनी केलां. फर्मागुडी फोंड्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिजिटल म्युझियमाचे काम 2026 मेरेन पुराय जावन ताचे लोकार्पण जातले अशी माहिती पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खवटे हांणी दिल्या. विकसित भारत विकसित शेती येवजणेक लागून दुधाचे तंत्रगिन्यान आनी पद्दतीन खूप वाड जाल्या, जाका लागून दुधाच्या उत्पादनांक फायदो जातलो अशे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी सांगला. गोंयचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई 2 जुनाक आपल्या खुशाल कल्याण यात्रेचो भाग म्हण उत्तर गोंयांत भेट दितले. आनी गोंयातले नामनेचे तत्वज्ञ आनी इतिहासकार डॉ फ्रांसिस लुईस गोम्स हांची 196वी जयंती आयज मनयली. पुराय खबरो. गावांनी वा शारांनी रस्त्याचेर उदक साचून रावता जाल्यार सरपंच पंचांनी ह्या परिस्थितीची दखल घेवन उदकाचो विलो लावपाचें काम करून घेवचें, तशेंच गरज पडल्यार भौशीक बांदकाम खात्याच्या मजतीन साचिल्लें उदक काडचें. उदक साचून रस्तो पाड जाता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. ते स्वयंपूर्ण गोवा उपक्रमावरवीं पावसाच्या फाटभुंयेर आपत्ती वेवस्थापन आनी हेर तयारी विशीं आयोजीत केल्ल्या व्हिडियो कॉन्फरन्सींग कार्यावळींत उलयताले. मलेरिया सारकी दुयेंसां पावसान वाडटात, ताका लागून पंचायतींनी तशेंच नगरपालिकांनी हे विशीं आवश्यक ती उपाय येवजण करची, गांव शार नितळ दवरचे अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. हे खेरीज अमृत सरोवर येवजणेवरवीं गोंयच्या सैमीक उदकाच्या स्त्रोतांचें पुनर्जीवन जावचें म्हूण पंचायतींनी लक्ष दिवचें, बांयो झरी नितळ करचे, व्हाळांतलो गाळ पावसा पयलीं काडून उडोवचो. पावसान धबधबे झरीचेर कांय जाण वतात आनी उपरांत तांच्या जिवार येता, ताका लागून अशा सुवातींचेर वचपाक पंचायतींनी वा नगरपालिकेनी बंदी घालची, थंय बॅरिकेड्स घालचे, तशेंच प्रवेश बंदी आशिल्ली सूचना दिवची, तक्ते लावचे अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केलां. टीबीचे दुयेंती आशिल्ल्यांक नागरिकांक मुळाव्या भलायकी केंद्रांनी टॅली काउन्सिलींग करचें, तांकां आहार फुकट वखदां दिवप, तशेंच ह्या दुयेंसा पासत मुक्त करपा खातीर वावुरचें अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. सरकार बरें प्रशासन दिवपाक काम करता, मात गोंयचो हॅपिनेस इंडेक्स वाडोवपा खातीर गोंयकारांनी लेगीत सरकाराक इज ऑफ लिव्हींग अशें सुसाह्य जावंक शकता ताचे खातीर सुचोवण्यो दिवच्यो अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी गोंयकारांक केलां.
पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन जेका आमी सातत्यात म्हणटा की आमी जर क्लिनिनेस मेंटेन केलो जाल्यार वेक्टर बॉर्न डिजीजीस पावसान जावपी जे मलेरिया सारकेले डिजीजीस हे जावपाक शकचे ना. म्हणून आपलो गांव हो स्वच्छ आणि सुंदर दवरपा खातीर ज्या जाग्यार कन्स्ट्रक्शन साईट असतात त्या जाग्यार उदक साठवून उरचे न्ही हाजी प्रिकॉशन्स तो घेता काय ना हे बी तुम्ही तुमचो तलाटी सेक्रेटरी किंवा गावातले बाकीचे सुद्धा फिल्ड सर्वेयर तुमच्या कडे जे कामाक असा त्यांना वचून तुम्ही पळोवपाक लायात, त्यांना वचून तुम्ही ते करून घ्या आणि वेक्टर बॉर्न डिजीज जावचे ना हाज्या खातीर लोकांक एड्युकेट करचे पडटले. जर आमी लोकांक एड्युकेट केले जाल्यार लोक मोठ्या प्रमाणात क्लिनिनेस दवरपाक शकतले.
फर्मागुडी फोंड्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिजिटल म्युझियमाचे काम 2026 मेरेन पुराय जावन ताचे लोकार्पण जातले. या प्रकल्पा खातीर केंद्र सरकारच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येवजणेवरवी 125.59 कोटीतले 97.46 कोटी रुपया पहिल्या टप्प्यान मंजूर जाल्यात. जाल्यार हालीच जाल्ल्या मंत्रिमंडळाच्या बसकेन गोंय सरकारा कडल्यान ह्या प्रकल्पा खातीर 28.13 कोटी रुपया निधी मंजूर जाल्ल्याची माहिती पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खवटे हांणी दिल्या. हो प्रकल्प 29,212 चौकोन मीटर सुवातींत जातलो. ह्या प्रकल्पाचें काम 2 पावड्यार जातले. हे गोंयचे एक आयकॉनिक पर्यटन थळ म्हूण गोंय सरकार तयार करतले. छत्रपती शिवाजी महाराजांचे गोंयाकडे आशिल्ले नाते, तांचे योगदानाची माहिती तरणाट्यांक डिजिटल माध्यमांतल्यान मेळची म्हूण हो डिजिटल म्युझियम म्हत्वाचो थारतलो अशें मंत्री खवटे हांणी म्हटलां.
छत्रपतीचे पूर्ण तरेन आज वता असताना आमी डिजिटल म्युझियम विच विल हाऊस ऑल दीस हिस्ट्री ट्रेडिशन आज टेक्नॉलॉजी इतली आयिल्ली आसा की युवांक समज आमी फुडें व्हरतले वी हॅव वेरियस वेज ऑफ गेटिंग देम एन्ड द बेस्ट मोड ऑफ क्युरेटिंग स्टोरीज पुटींग इट टुगेदर शोईंग इट इज टू दीस डिजिटल म्युझियम कन्सेप्ट. हे करपाक आमी जेन्ना सगळो प्रोपोजल एकठांय केलो आणि सेंट्रा कडेन गेले तेन्ना आमकां जी स्कीम तांची आशिल्ली स्पेशल असिस्टंस टू स्टेट्स फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट SACI एप्लाय केले आणि त्या स्किमीच्या स्टँडर्ड जवळजवळ टोटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट इज 125.59 crores, त्यातूतल्या 97.46 crores हॅज बीन सँक्शन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि 28.13 crores बाय द गव्हर्नमेंट ऑफ गोवा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विकसीत भारत विकसीत शेती येवजण सुरू केल्या. ही येवजण 29 मे दिसा गोंयांत सुरू जाली. शेतकी तंत्रगिन्यानाची खूप उदरगत जाल्या आनी ही येवजण सामान्य शेतकारांच्या हिता खातीर सुरू केल्या. दुधाचे तंत्रगिन्यान आनी पद्दतीन खूप वाढ जाल्या. हाका लागून दुधाच्या उत्पादनांक फायदो जातलो अशें उलोवप सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी केलें. जिल्हा खनिज फाउंडेशन निधीतल्यान गोवा डेरीक 2 मोबाईल पशुवैजकीय एम्ब्युलन्स सेवा दिल्या. ह्या एम्ब्युलन्साचे उक्तावण सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी केले. या संदर्भात गोय डेरीचे अध्यक्ष पराग नगरसेकर, डॉ रामा परब, दक्षिण गोयचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडयकार, संदीप परब, उत्तर गोयचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलीक खोर्जुवेकर, गोय डेरीचे व्यवस्थापकीय संचालक नवीन कुमार आणि हेर मानेस्त हजर आशिले. या एम्ब्युलन्सात शस्त्रक्रिया आणि गरजेची उपकरणा पुराय सज्ज असतात. त्याचो खर्च सुमार 20 लाख रुपया जाऊन असा. गोयचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई 2 जुनाक आपल्या खुशाल कल्याण यात्रेचो भाग म्हण उत्तर गोयातल्या पेडणेच्या श्री भगवती देवस्थान हुतात्मा चौक पारसे पेडणे, श्री कालिका देवस्थान कासारपाल दिवचल, श्री हनुमान देवस्थान वाळपय, जामिया मस्जिद वाळपय, अवर लेडी ऑफ लॉर्डीस चर्च वाळपय आणि गुरुद्वारा बेती या धार्मिक थळांक भेट दितले. राज्यपाल आपल्या खुशाल कल्याण यात्रेन धार्मिक थळांक भेट दिवन गोय आणि देशातल्या लोकांमध्ये शांतीकाय खुशालकाय आणि कल्याणा खातीर प्रार्थना करतात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गोयातले नामनेचे तत्वज्ञ आणि इतिहासकार डॉ फ्रान्सिस लुईस गोम्स हांची 196वी जयंती आज मनयली. या निमतान नावेली आणि मडगाव अशा 2 सुवातींनी कार्यावळी झाल्यो. नावेली हंगा झालेल्या सुवाळ्यात पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हजर आशिले. डॉ गोम्स हांच्या कर्तृत्वाक लागून गोयचे नाव संसाराक फाकले अशा उतरांनी फळदेसाय हांणी तांकां आर्गां ओपली. डॉ गोम्स हांचो जल्म नावेली या गावांत जाल्लो. तांचो जल्म जाल्लो ते घर नावेली हांगा आसून ते मोडकळीक आयला. या घराचे गोंय सरकार पुनर्वसन करतले. फुडल्या 15 दिसांत पुरातत्व तज्ञाचो एक पंगड या घराक भेट दिवन ताची तपासणी करतले अशें मंत्री फळदेसाय हांणी ह्या वेळार सांगले. आदले मुखेलमंत्री लुईजीन फालेरो हे ह्या वेळार हाजीर आशिले. डॉ गोम्स हांकां आर्गां दिवपाक मडगांवां कार्यावळ जाली. मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांणी गोम्स हांच्या पुतळ्याक हार घालून तांकां आर्गां ओपली. सत्तरी म्हालातल्या सगळ्या घसघस्यांचेर वचपाक राना खात्याची बंदी घाल्या. सुरवेच्या पावसान घसघश्यातल्यान जावपी उदकातल्यान फातर पडपाची शक्यता असता. फुडलो आदेश येमेरेन ही बंदी लागू उरतली. आदेशाचे उल्लंघन करून घसघस्याचेर कोणी दिसल्यार कडक कारवाय करपाची शिटकावणी राना खात्यान दिल्या. करंजोळे, कुमठोळ, सारावणे, हिवरे, सालेली, पाली, सुर्ला, नानेली अशा जायत्या घसघश्यांचेर व्हडा प्रमाणात लोक गर्दी करतात. अंदू वेळा पयलीच मान्सून दाखल झाल्ल्यान व्हडा प्रमाणात पाऊस पडलो. ताका लागून घसघशे व्हावपाक लागल्यात. सुरक्षेच्या कारणांखातीर राना खात्यान घसघश्यांचेर वचपाचेर बंदी घाल्या. नवी दिल्लीतल्या सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्रात 2025-26 वर्षा खातीर सेवेन आशिल्ल्या शिक्षकां खातीर प्रशिक्षण कार्यावळ जाहीर केल्या. या प्रशिक्षण कार्यावळीन वाटो घेवपाक सोदपी शिक्षकांनी शाळा प्राचार्यांच्या माध्यमातल्यान परवरीच्या गोंय शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेक आपली नावां धाडची असे हे संस्थेचे संचालक मेघना शेटगांवकर हांणी सांगले. 52 वर्सां सकयले नियमित सेवेन आशिल्ले शिक्षक या प्रशिक्षणाक पात्र थारतले असे या परिपत्रकात म्हटला. दरेक सरकारी तसेच अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतल्यान फकत एकाच शिक्षकाचे नाव धाडचे असे गोंय SCERT सांगला. परतून एक फावट मुखेल खबरो. सरकार बरे प्रशासन दिवपाक काम करता, मात गोंयचो हॅपिनेस इंडेक्स वाढोवपा खातीर गोंयकारांनी लेगीत सरकाराक मजत करची आणि सुचोवण्यो करच्यो अशें आवाहन मुखेलमंत्र्यांनी केलां. फर्मागुडी फोंड्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिजिटल म्युझियमाचे काम 2026 मेरेन पुराय जाऊन ताचे लोकार्पण जातले अशी माहिती पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खवटे हांनी दिल्या. विकसित भारत विकसित शेती येवजणेक लागून दुधाचे तंत्रगिन्यान आणि पद्धतीन खूप वाढ झाल्या. हाका लागून दुधाच्या उत्पादनांक फायदो जातलो असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांनी सांगला. गोयचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई 2 जूनाक आपल्या खुशाल कल्याण यात्रेचो भाग म्हणून उत्तर गोयाक भेट दितले आणि गोयातले नामनेचे तत्वज्ञ आणि इतिहासकार डॉक्टर फ्रांसिस लुईस गोम्स हांची 196वी जयंती आज मनयली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. देव बरें करूं.